पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तै कृ शुभवर्तमान अध्याय 20 मराठी मत्तै कृ शुभवर्तमान अध्याय 20 मत्तै कृ शुभवर्तमान अध्याय 20 द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत स्वर्गाचे राज्य कोण्या एका घरधन्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने काम करी लावावयास मोठ्या सकाळी बाहेर गेला आणि त्याने कामकऱ्यास रोजची पावली ठरवून त्यास आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले. मग तो तिसऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने अड्ड्यावर कित्येकास रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यास म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हास देईन. आणि ते गेले. पुन्हा सहाव्या व नवव्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. नंतर 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यास त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात? ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर लावले नाही. म्हणून त्याने त्यास म्हटले, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यास बोलवा आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यास मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यास पावली पावली मिळाली. मग पहिले आले आणि आपणास अधिक मिळेल असे त्यांना वाटले, तरी त्यासही पावली पावलीच मिळाली. ती त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करून म्हटले, या शेवटल्यांनी एकच तास काम केले आणि आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले. त्या आम्हास व त्यास तुम्ही सारखे लेखले आहे. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गळ्या, मी तुझा अन्याय करीत नाही. तू मजबरोबर पावलीचा करार केला की नाही? तू आपले घेऊन चालावयास लाग. जसे तुला तसे या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मी मुख्तियार नाही काय? अगर मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. येशूने आपल्या मृत्यूचे तिसऱ्यांदा केलेले भविष्य येशू वर यरुश्लेमास जात असता त्याने 12 शिष्यास वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, पहा, आपण वर यरुश्लेमास जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील. थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्याला विदेशांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. ऐहिक सन्मानाप्रित्यर्थ विनंती तेव्हा जब्दीच्या पुत्राच्या आईने आपल्या पुत्रासह त्याचकडे येऊन पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, आपल्या राज्यात या माझ्या दोघा पुत्रातील एकाने आपल्या उजवीकडे व एकाने आपल्या डावीकडे बसावे अशी आज्ञा द्या. येशूने उत्तर दिले की तुम्ही काय मागता हे तुम्हा समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय? ते त्याला म्हणाले, पिवेल. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे मजकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्याच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यास त्या दोघा भावांचा राग आला. खरे मोठेपण, खरे मोठेपण. पण येशूने त्यास बोलावून म्हटले, विदेशावर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करतात. हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्हाकडे तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ इच्छितो त्याने तुमचा दास व्हावे आणि तुम्हामध्ये जो कोणी पहिला होण्याची इच्छा करतो त्याने तुमचा दास व्हावे. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला. दोन अंधळ्याला दृष्टीदान, दोन अंधळ्याला दृष्टीदान. मग ते यरिहोहून जात असता मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले दोन आंधळे येशू जळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, प्रभू, अहो दाऊदाचे पुत्र, आम्हावर दया करा. त्यांनी उगे रहावे म्हणून लोकांनी त्यास धमकाविले, तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभू, अहो दाऊदाचे पुत्र, आम्हावर दया करा. येशूने उभे राहून त्यास बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, आमचे डोळे उघडावे. तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श केला, तेव्हा त्यास तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे चालले.